चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्याच्या आश्वासनानंतर ऊस श्रमिकांनी केले आंदोलन स्थगित। पूर्ण राज्यामध्ये ऊस श्रमिकांची मजुरी आणि ठेकेदारांच्या कमिशनच्या वाढीच्या मागणीबाबत काम बंद आंदोलन सुरू केले आहे। मंगळवेढा तालुक्यातील युटोपियन साखर कारखान्याचे मजूर आणि ठेकेदारांनीही या आंदोलनात सहभाग घेतला होता। पण जेव्हा कारखाना व्यवस्थापनाने आंदोलनकर्त्यांना आश्वस्त केले की राज्यातील इतर साखर कारखाने मजुरी आणि कमिशन मध्ये वाढीबाबत जो काही निर्णय घेतील तोच युटोपियन कारखान्यामध्ये लागू केला जाईल, कारखाना व्यवस्थापनाच्या या आश्वासनानंतर मजुरांनी आपले आंदोलन मागे घेतले। ऊस श्रमिकांच्या वेतनामध्ये वाढ, ट्रान्सपोर्टर्सच्या वाहतूक दरांबाबत आणि ठेकेदारांच्या कमिशनमध्ये वाढीच्या मागणीबाबत गोपीनाथ मुंडे ऊस कामगार आणि वाहतूक संघटनेकडून पूर्ण राज्यामध्ये आंदोलन सुरू झाले आहे। युटोपियन साखर कारखान्याच्या गेटवर बापूसाहेब मेटकरी, धनाजी गदडे, नवनाथ वाघमोंडे, नागेश मोटे, अनिल मदने, प्रकाश ताड आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला।